श्री चांगदेव पासष्टी ज्ञानेश्वर माऊलींच्या प्रेमळ भाविकांना नमस्कार. काल चांगदेव पासष्टीची 52वी ओवी घेऊन झाली. ओवी होती तैसी उपजता गोष्टी न फुटता दृष्टी. मी तू विण भेटी माझी तुझी. म्हणजे काही गोष्टी उपजाव्यात म्हणजे बोलाव्यात दृष्टी पाहण्यासाठी ती फुटतच नाही म्हणजे बाहेर येतच नाही ती दृष्टी. तुझी माझी भेट ही मीपणा आणि तूपणा हे दोन्ही टाकून त्याशिवायच घडणारी भेट आहे. त्याला दृष्टीची गरज नाही आणि शब्दांची काही गरज नाही. काही गोष्टी ज्या बोलाव्यात किंवा उपजाव्यात अशी काही कशाचीही गरज नाही. आज चांगदेव पासष्टीची 53वी ओवी आपण घ्यायला सुरुवात करू. पुंडलिकावरदे हरिविठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय. आता मी तू या उपाधी ग्रासुनी भेटी नुसधी ते भोगिली अनुवादी घोळ घोळू. आता तू व मी या उपाधीने होणारी भेट संपवून जी फक्त भेट झाली ती अनुभव विवरण करून मी भोगिली आहे. चांगदेवा आता तेच तूही अनुभव घे. आता मी तू या उपाधी ग्रासुनी भेटी नुसधी. मी आणि तू ही जी उपाधी आहे माझा देह किंवा तुझा देह मी किंवा तू मीपणा किंवा तूपणा ही उपाधी निस्तरून एलिमिनेट करून ज्या पद्धतीने मी तुझी सिद्ध भेट अनुभवलेली आहे तशीच सिद्ध भेट तू अनुभव. माऊली ज्ञानेश्वर महाराज चांगदेवांना त्या दोघांच्या भेटीचे स्वरूप कसे आहे ते सांगतायत. ही ओवी म्हणजे त्याचं एक्सप्लेनेशन समजावं. या भेटीविषयी काही बोलायला जावे तर मग ते बोलण्यात सापडत नाही. पाहायला जावे तर दृष्टीत सापडत नाही. मनाने अनुभवायला जावे तर मनाच्या आवाक्याबाहेर. बुद्धीने कल्पना करायला जावी तर बुद्धीच्या आकलनाच्या बाहेर. आणि काही केल्या जाणण्याचा प्रयत्न केला तर ते जाणताच येत नाही अशी ही आगळी वेगळी भेट. मी आणि तू शिवाय होणारी अशी भेट आहे. त्यात मीही नाही आणि तूही नाही. या भेटीमध्ये काही हेतू काही अपेक्षा काही उद्देश यासारख्या सांसारिक गोष्टी कुठेच नाही. म्हणजे सांसारिक लाभ त्यात अपेक्षितच नाही. तरीसुद्धा अनुपम अपार अनंत असा आनंद देणारी ही निरुपाधिक भेट आहे. यात उपाधी संपली. उपाधी ही कुठे शिल्लक नाही तर अशी ही निरुपाधिक भेट आहे. मी आणि तू दोन देह या मुख्यत्वे उपाधी आहेत. देह ही उपाधी आहे. जगामध्ये नेहमी होणाऱ्या भेटी या उपाधी गम्य असतात किंवा या उपाधीनेच घटित होत असतात. या ठिकाणी होणारी भेट मूळ आत्म्याची आत्म्याशी होणारी सिद्ध भेट आहे. या भेटीमध्ये मी आणि तू या उपाधी नाहीत. मी आणि तू या उपाधीच नाहीत. मूळ अधिष्ठान तो आत्मा आहे. या अधिष्ठानावरच मी आणि तू दोघे भासत आहोत, व्हर्च्युअली प्रेझेंट आहोत. पण ही भेट मात्र अखंड आहे, त्यात काही खंड पडत नाही, कारण ही दोन आत्म्याची आत्मा अनंत आहे, सर्वांच्या ठाई तोच आत्मा आहे, म्हणून त्याच्यात काही खंड पडत नाही. त्यातील आनंदही मग अखंडच आहे. या मूळ आत्मस्थितीवरच मी आणि तू अभिव्यक्त प्रकट होणारी रूपे आहेत. मी आणि तू जर नसले तरी भेट ही राहणारच राहणार आहे. मी आणि तू हे देह किंवा ह्या देहाची उपाधी जरी आपण शिल्लक राहिलो नाही, तरी मात्र ही आत्म्याशी आत्म्याशी घडणारी आत्म्याची घडणारी भेट ही अखंड राहणारच राहणार. या संपूर्ण बाह्य विश्वाचे स्वरूपही त्याच स्वरूपाच्या अधिष्ठानावर भासत आहे. दोरीवर भासणारा साप जसा खरा नाही, तसे हे विश्वरूप उपाधी रूप विश्व जे दिसते ते सुद्धा भासमान आहे, ते सुद्धा व्हर्च्युअल आहे. त्याचं ॲक्च्युअली एक्झिस्टन्स नाही, कारण एक्झिस्ट कोणती गोष्ट करत असते. एक्झिस्टन्स शब्दाचा अर्थ होतो की ती असतेच असते, ते सतत असतेच असते. आणि अशी एकमेव गोष्ट असते ती म्हणजे आत्मा, आत्म्याचा प्रकाश, आत्मस्वरूप हे असतेच असते. शंकराचार्यांनी जो वाद दिला होता, ब्रह्म सत्यम जगन मिथ्या, त्या सत्य आणि मिथ्या याच या सारखा तो भासमान आहे. ब्रह्म सत्यम जगन मिथ्या जीवो ब्रह्मेव नापरा, जीवो ब्रह्मेव नापरा. ब्रह्म आत्माच सत्य आहे, हे जग मिथ्या म्हणजे खोटे नसून भासमान परिवर्तनशील डायनामिक असे आहे. या जगामध्ये सर्व जीव हे ब्रह्मापासून वेगळे नाहीत. आदिशंकराचार्यांच्या या तत्वज्ञानावरच माऊली ज्ञानेश्वरांची आणि सर्व भारतीय संत महात्म्यांची शिकवण आधारलेली आहे. माऊली ज्ञानेश्वर महाराज तर सांगतात, तैसा व्यासाचा मागोवा घेतू भाष्यकारा ते वाट पुसितू, अयोग्य ही मी न पवतू के जाईन. ज्ञानेश्वरी ग्रंथ समाप्तीच्या वेळी माऊली ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की व्यासांच्या पावलावर पाऊल टाकून, व्यासांच्या पावलावर पाऊल टाकून आणि भाष्यकारांना वाट विचारित, भाष्यकार म्हणजे शंकराचार्य, शंकराचार्यांना वाट विचारित. समजा पाऊल खुणा मला ओळखता आल्या नाही आणि मी कदाचित वाट चुकलो, तर मग मी ती वाट भाष्यकारांना विचारेल, आधी शंकराचार्यांना विचारेल आणि तीच वाट चालेल ज्या वाटेवर व्यासमुनी चालले होते. मी कितीही अयोग्य जरी असलो, अयोग्य मी न पवतू के जाईन, मी कितीही अयोग्य असलो तरी मी त्याच गंतव्यावर पोचेल ज्या गंतव्यावर व्यासदेव आणि खुद्द आदिशंकराचार्य पोचलेत. ज्ञानेश्वरी सांगताना माऊली ज्ञानेश्वर महाराज हे म्हणतात, कारण महर्षी व्यासांच्या मागोमाग मी जात असताना आदिशंकराचार्यांना वाट पुतच असताना मी चुकणार तर नाहीच याची मला खात्री आहे. पण मी जे गीतेवर भाष्य करण्याची तयारी दाखवत आहो, मी अयोग्य आहोत, मी तितका योग्य नाही, त्यांच्या बरोबरीचा नाही, पण तरी हे मात्र शोर आहे, निश्चित आहे की ते जिथे पोचले तिथेच मी जाईल. आता इथे विषय चालला आहे, की चांगदेव महाराज आणि ज्ञानेश्वर महाराज यांच्या भेटीचं स्वरूप काय आहे, कसं आहे, ही आत्मभेट ही आहे कशी? कारण तिथे म्हणतात माऊली ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की ज्या पद्धतीने मी तुझ्या भेटीचा उपभोग घेतलाय, आनंद लुटलाय, त्या पद्धतीनेच तू सुद्धा लूट. मी आणि तू या उपाधीला विसरून सिद्ध भेट घे आणि जो आत्मानंद मी लुटत आहे त्यालाच तू सुद्धा अनुभव कर, असं चांगदेवाला म्हणत आहे. तर या भेटीमध्ये काही बोलायला जावे ते समजतही नाही आणि उमजतही नाही. कशाविषयी बोलायचं हे समजतही नाही, उमजतही नाही, मग बोलणार कशावर? त्या आत्म्यासंबंधी काही बोलताच येत नाही, कारण आत्म्याची भाषा ही मौनाची भाषा असते. आणि तसंही जेव्हा आत्म्याशी संपर्क होतो किंवा आत्म्याचा परमात्म्याशी संपर्क होतो त्या चैतन्य वर्षेमध्ये मौन हीच भाषा असते. तिथे कुठली स्क्रिप्ट नसते, कुठली लिपी नसते, कुठले शब्द नसतात, कुठले अक्षर नसतात, कुठली वाक्य नसतात. असतो तो फक्त नाद, तो ब्रह्मनाद. आणि त्या ब्रह्मनादाची भाषा ही मौनाची भाषा आहे. त्यात परापश्यंती मध्यमा वैखरी यांची कुठेच आवश्यकता नाही. तर ती नादाची भाषा किंवा मौनाची भाषा ती आत्म्याची खरी भाषा आहे. मौन गा तुझे राशी नाव आता स्तोत्री के बांधी हाव दिससी ते तुली माव भजो काई. हे परमेश्वरा, हे भगवंता, हे ईश्वरा, तुझ्या राशीतून निघालेलं नाव, तुझं मूळ नाव हेच मौन आहे. मौन गा तुझे राशी नाव. आणि असे असल्याने तुझी स्तुती कशी करायची? आता स्तोत्री के बांधी हावं, कोणते स्तोत्र आणायचे, कोणते श्लोक आणायचे, कोणते मंगल शब्द आणायचे ज्याच्याने तुझं स्तवन करावं, तुझी स्तुती करावी, असं काही आहे का? कारण तुझं मूळ नावच, तुझं गोत्र, तुझं नाव, तुझं कुळ सगळं काही मौन आहे. सर्वच दिसणारे मायामय असत मग तू परमात्मा म्हणून कशी कल्पना करून भजायची? दिससी तेतुली माव, जितकं काही दिसतं ते मायागम्य आहे, मायामय आहे, म्हणून ते असत्य आहे, सगळं काही भासमान आहे. मग तुला भजायचं कसं? भजो काही, मौन गा तुझे राशी नाव आता स्तोत्री के बांधी हाव दिससी तेतुली माव भजो काही. कशाने भजू, तुझं भजन कसं करू? आत्म्याचे जे खरे स्वरूप असते ते शब्दाच्या पलीकडचे असते. आत्म्याचे स्वरूपच शब्दातीत आहे हे खरे आहे. तैसा रूप होनी माझे माते क्रियावीण तो भजे अलंकारू का सहजे सोनया तेजेवी. तैसा रूप होनी माझे माते क्रियावीण तो भजे. जो सिद्ध पुरुष असतो, जो पोचलेला असतो, ज्याला स्वस्वरूपाचे ज्ञान असते आणि जो आत्मानंद उपभोगत असतो तो काय होतो? तैसा रूप होनी माझे, तो माझेच रूप होऊन असतो. माझेच रूप म्हणजे स्वस्वरूपात दंग असतो, त्याला स्पष्ट समजलेलं असते की परमात्मा हा आपल्या आत्मध्येच आहे, आपल्या आत्म्यामध्येच तो परमात्म्याला पाहतो. पाहतो नाही, तो आपल्या आत्म्यामध्येच त्या परमात्म्याला अनुभव करतो आणि त्याचा अनुभव पदोपदी लक्षात ठेवतो. अखंडित अनुभूती त्याची सुरू असते, म्हणून तो नेहमी साक्षीभावात असतो. या संसारात राहून कायमस्वरूपी साक्षीभावात राहतो. माते क्रियावीण तो भजे, माझ्यापासून माझं भजन केल्यामुळे त्याला कुठलीच क्रिया घडत नाही किंवा कुठल्याच अपेक्षेनी तो माझे भजन करत नाही. माते क्रियावीण भजे, अलंकारुका सहजे सोने आते जीवी. अलंकार आणि सोनं जसं हे एक असते, त्या सोन्याला माहीत आहे की हे अलंकार अलंकार नव्हे तर हे मी सोनंच आहे. आणि अलंकाराला माहीत असते की मी अलंकार जरी माझं नाव असलं तरी मी सोनंच आहे. तर मग सोनं जसं सोन्यासोबत एक रूप होत असते, किंवा सोन्याला सोन्याचा विषय हा काही निराळा नसतो, अशा पद्धतीने तो माझ्यात समाविष्ट झालेला असतो. कारण आत्मस्वरूपाला तो कधी विसंबत नाही. मी पवित्र आणि शुद्ध आत्मा आहे, नुसता आत्मा नव्हे तर मी तो परमात्माच आहे, हा अखंड अनुभव त्याच्या ठिकाणी स्थिर असतो. का चंदनाची द्रुती जैसी, चंदनी भजे आपेसी, का कृत्रिम शशी चंद्रिका ते. का चंदनाची द्रुती जैसी, चंदनी भजे आपेसी. द्रुती म्हणजे चंदनाचा सुगंध, चंदनाचा सुगंध चंदनाला स्वतःच भजतो. त्या सुगंधाला माहीत असते की या चंदनाशिवाय माझं अस्तित्व नाही. आणि त्या चंदनाला माहीत असते की हा सुगंध वेगळा नसून हा मीच आहे. चंदनाला माहीत असते की हा सुगंध मीच आहे. आणि सुगंधाला माहीत असते की माझं वेगळं अस्तित्व नसून मी चंदनच आहे. अशी ही एकमेकांची जी अखंड स्थिती, एकमेकांबद्दलची अखंड अनुभूती. का अकृत्रिम शशी चंद्रिका ते, किंवा चांदणे हे त्या चंद्रालाच भजत असते, किंवा आता अकृत्रिम शशी चंद्रिका ते. अकृत्रिम म्हणजे नैसर्गिक. आता आपल्याकडे सॅटेलाइट्स आहेत, चंद्र हा स्वतः सॅटेलाइट आहे, पृथ्वीच्या भोवती फिरतो म्हणून तो सॅटेलाइट आहे, उपग्रह आहे. असे अनेक उपग्रह मानवानी अंतरिक्षात सोडलेले आहेत, ते सुद्धा पृथ्वीभोवती प्रदक्षिणा करत असतात. आणि हे प्रदक्षिणा करत असताना ते मात्र दृष्टिगोचर होत नाही, त्यांना पाहायला टेलिस्कोप लागतो, कारण ते स्वयंप्रकाशित नाही, किंवा घेतलेला प्रकाशही ते रिफ्लेक्ट करू शकत नाही. म्हणून जेव्हा आकाशात चांदण्या असतात, त्यांचा संबंध या कृत्रिम सॅटेलाइट सोबत नसून त्या अकृत्रिम चंद्रासोबत आहे. जसा दागिना हा सोने असून सोन्याला भजतो, त्याप्रमाणे क्रमयोगी मद्रूप होऊन क्रियेशिवाय, कुठल्याही कर्माशिवाय मला भजतो. चंदनाचा सुगंध चंदनाला भजतो, आणि चांदण्या स्वभावतः त्या अकृत्रिम चंद्राला भजतात. हे सर्व भोगणे, अनुभव करणे हे पूर्णपणे उपाधीरहित असते. याच्यामध्ये उपाधीचं काही कारणच राहत नाही आणि कुठेच राहत नाही. असा हा आत्म्यानी आत्म्याचा घेतलेला अनुभव आहे. चांगदेवा, मी तुझ्यासोबत बोलताना, भेटताना, लिहिताना, मजकूर कळवताना किंवा तुझी भेट घेताना, या पद्धतीने तुझी मी भेट घेत आहे. आणि ही भेट अखंड आहे. ही उपाधी नष्ट झाली, तुझं शरीर माझं शरीर नष्ट जरी झाले तरी ही भेट अखंड आहे. कारण ही आत्म्यानी आत्म्याशी घेतलेली अनुभूती आहे. आता मी तू या उपाधी ग्रासुनी भेटी नुसदी, ते भोगिली अनुवादी घोळ घोळू. आता तू आणि मी या उपाधीने होणारी जी भेट ती संपवून जी फक्त भेट झाली, ग्रासुनी भेटी नुसती, ही संपवून जी नुसती भेट झाली ती अनुभव विवरण करून मी स्वतः अनुभवलेली आहे। चांगदेवा, ती भेट अशीच तू पण अनुभव कर। पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय।